हॅलो, गुड इव्हनिंग सर. परांजपे स्कीम मधून बोलतोय. हा सर, प्रॉपर्टी रिलेटेड काय रिक्वायरमेंट होती का तुमची फ्लॅटसाठी वगैरे पुण्यामध्ये? तर तुम्ही क्रिस्टल टॉवर साठी सर्च केलं होतं. हा, तर तुम्हाला कोणत्या एरियात हवा आहे मला कळू शकेल का? हा, ब्लू रिज मध्ये आता सर हो आहे ना, तिथे आता 2 आणि 3 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर 2 आणि 3 दोन्ही आहेत, 2 आणि 3 BHK. तर तुम्हाला कोणता हवा आहे सर? 1, 2, 3. ठीक आहे. हा हे बघा सर, ओके, हिंजवडीला आमचा एक दुसरा प्रोजेक्ट आहे ट्रायडेंट म्हणून, डीमार्टच्या इथे. तिथे 1 BHK आहे, 445 to 495 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे आणि 47 लॅक्स पासून त्याचं प्राइसिंग आहे. देन त्याच, हा 47, हा देन त्याच टॉवरमध्ये 2 BHK आहे, 660 स्क्वेअर फूट, 660 स्क्वेअर फूट आणि 69 लॅक्स पासून त्याचं प्राइसिंग आहे. देन देन सर ब्लू रिज मध्ये सर आमचं ओरियंट टॉवर म्हणून एक आहे, इथे 2 BHK अवेलेबल आहेत. त्याचा कार्पेट एरिया आहे 742 स्क्वेअर फीट, 742 आणि त्याचं प्राइसिंग आहे सर 64.99 लॅक्स पासून पुढे. आणि हिंजवडीमध्येच अजून 2 टॉवर आहेत सर ब्लू रिज मध्ये, 24 आणि 25 नंबर टॉवर. तिथे 2 BHK आहे, 918 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया वाईज आणि त्याचं प्राइसिंग आहे 85 लॅक्स पासून पुढे. 918 स्क्वेअर फूट, 85 लॅक्स. आणि 3 BHK तिथे अवेलेबल आहे, 1180 स्क्वेअर फूट, 1180. आणि नाही सर, ऍक्च्युली कसं आम्ही सिस्टीमवरून कॉल केल्यामुळे तुम्हाला सगळे डिटेल्स व्हॉट्सअप नाही करू शकत. मी तुम्हाला साईट मॅनेजरचे नंबर सेंड करू शकतो, पर्टिक्युलर ब्लू रिज आणि टायरेट, ते तुम्हाला डिटेल्स पाठवू शकतात ब्रॉशरचे सगळं. ठीक आहे सर, मी तुम्हाला नंबर सेंड करतो लगेच आणि तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही साईट व्हिजिट करू शकता. ओके सर, थँक्यू.